आपल्याकडे शृंगार हा रस जरा चोरून पिण्याकडेच प्रवृत्ती जास्त आहे. वास्तविक शृंगार म्हणजे नवरसांचा बादशहा. जीवनामध्ये जर शृंगार नसेल तर सगळं जीवनच अळणी होऊन जाईल. आणि शेवटी असं आहे की प्रियकरांनी जर प्रेयसीला साथ घातली तर तिने सुद्धा तितक्याच उत्कटतेने दाद द्यावी लागते. आणि प्रेयसीने जर साथ घातली तर प्रियकरांनी सुद्धा तशीच दाद द्यावी लागते. कारण होतं काय की कधी कधी एकतर्फी प्रेम करणारा जो भिडू असतो तो भयंकर केविलवाणा दिसतो. कारण प्रेमाच्या झमेल्यामध्ये थोडं आज प्रेम करू थोडं उद्या करू असं नाही चालत, तर झोकून द्यायला लागतं. परंतु कधी कधी प्रेयसी दाद देत नाही. शेवटी तो वैतागून म्हणतो की माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचा अकाउंट उघड हे सांगण्यासाठी माझ्या मनाचा ब्रँच मॅनेजर किती वेळा तुझ्या घरी येऊन गेला. माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचा अकाउंट उघड हे सांगण्यासाठी माझ्या मनाचा ब्रँच मॅनेजर तुझ्या घरी किती वेळा येऊन गेला. पण तू तर म्हणतेस माझा अगोदरच दुसऱ्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट आहे. शेवटी तो वैतागून म्हणतो पण मी तुला कुठे सांगतोय लग्नाचं कॅश सर्टिफिकेट घे म्हणून, साधा करंट अकाउंट उघडलास तरी चालेल. आणि कधी कधी काय होतं की प्रेयसी प्रियकरावरती जीव तोडून प्रेम करते आणि प्रियकर नाठायला निघतो. मग शेवटी ती वैतागून म्हणते की रातभर रोई उनकी याद में आंसू बहाय टप भरा. एवढी रडली की टप सुद्धा भरला. रातभर रोई उनकी याद में आंसू बहाय टप भरा वो उल्लू का पट्ठा आया और नहा के चला गया. असं जेव्हा नसतं, दोघे जण एकमेकांना छानपणे प्रतिसाद देत असतात, त्याच वेळेस दोघे जण म्हणू शकतात, दोन रात्री तिला आता संपला वेडेपणा, वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा. फडके सादर करते.
वेगळा वेगळेपणा उंबरा ओलांडताना धीट हे झाले दुखे धीट हे झाले दुखे उंबरा ओलांडताना धीट हे झाले दुखे धीट हे झाले दुखे ही धिटाई ही भिकाई झेलताना लाजला वेडेपणा तो रात्री तीन आता संपला वेडेपणा वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा अजून मजला कळत नाही वेळ कोणी लावले अजून मजला कळत नाही वेळ कोणी लावले वेळ कोणी लावले वेळ मजहा लावणारा वेळ मज लावणारा कोणता वेडेपणा दोन रात्री दिन आता संपला वेडेपणा वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा